नीतिसूत्रे अध्याय 20 द्राक्षारस चेष्टा करणारा आहे, मद्य गलबला करणारे आहे, त्यांच्यामुळे झिंगणारा शहाणा नव्हे, राजाचा दरारा सिंहाच्या गर्जनेसारखा आहे, त्याला जो राग आणितो तो आपल्या जीवाविरुद्ध पाप करीतो, भांडणापासून दूर राहणे हे मनुष्याला भूषणावह आहे, पण प्रत्येक मूर्ख इसम कलह करीत राहतो, हिवाळा लागल्यामुळे आळशी नांगरीत नाही, म्हणून हंगामाच्या वेळी तो भीक मागेल पण त्याला काही मिळणार नाही। मनुष्याच्या मनातील मसलत खोल पाण्यासारखी असते, तरी समंजस ती बाहेर काढितो। दयेचा आव घालणारे बहुत आहेत, पण भरवशाचा मनुष्य कोणास मिळतो? जो धार्मिक मनुष्य सात्विकपणे चालतो त्याच्या मागे त्याची मुले धन्य होतात। राजा न्यायासनावर बसतो तेव्हा तो आपल्या नजरेने सर्व दुष्टता उडवून देतो। मी आपले अंतःकरण पवित्र केले आहे, मी आपल्या पापाचे क्षालन केले आहे असे कोण म्हणेल? वजनावजनात व मापामापात फरक असणे या दोहोचा परमेश्वराला वीट आहे। वृत्ती शुद्ध आहे की नाही, नीट आहे की नाही, हे मूल सुद्धा आपल्या कृत्यांनी उघड करीते। ऐकणारे कान व पाहणारे डोळे हे दोन्ही परमेश्वराने केले। निद्राप्रिय होऊ नको, झालास तर भिकेला लागशील। आपले नेत्र उघड, म्हणजे तुला पोटभर अन्न मिळेल। हे पसंत नाही, ते पसंत नाही असे विकत घेणारा म्हणतो, मग तेथून गेल्यावर बढाई मारितो। सोने आहे व मोतेही विपुल आहेत, पण ज्ञानमय वाणी मोलवान रत्न आहे। जो अनोळख्याला जामीन राहतो त्याचे वस्त्र ठेवून घे। तो परक्याला जामीन झाला आहे म्हणून त्याला तारणादाखल ठेव। लबाडीची भाकरी मनुष्यास गोड लागते, पण मग त्याच्या तोंडात माती पडते। प्रत्येक बेत मसलतीने सिद्धीस जातो, शहाणपणाने मार्गास लागून युद्ध चालीव। जो चहाडी करीत फिरतो तो गुप्त गोष्टी उघड करीतो, म्हणून बडबड करणाऱ्याची संगत धरू नको। जो बापाला किंवा आईला शाप देतो त्याचा दीप मालवून त्याला निबिड काळोख होईल। आरंभी उतावळीने मिळविलेल्या धनाचा शेवट कल्याणकारक होत नाही। वाईटाचा बदला मी घेईन असे म्हणू नको। परमेश्वरावर भरोसा ठेवून रहा, म्हणजे तो तुला सहाय्य करील। वजनावजनात फरक असणे याचा परमेश्वराला वीट आहे, आणि खोटी तागडी बरी नाही। मनुष्याचे जाणे येणे परमेश्वराच्या हाती आहे, तर कोणत्या मार्गाने जावे हे मनुष्याला कसे कळेल? हे पवित्र आहे असे उतावळीने म्हणणे व असला नवस केल्यावर मग विचार करीत बसणे हे मनुष्याने पाशात पडणे होय। सूज्ञ राजा दुर्जनास पाखडून टाकितो, त्याचवर चाक फिरवून त्यांची मळणी करीतो। मनुष्याचा आत्मा परमेश्वराने दिलेला दीप होय, त्याने तो आपल्या अंतर्यामीच्या सर्व गोष्टींचे निरीक्षण करीतो। दया व सत्य ही राजाचे रक्षण करीतात, तो दयेने आपले सिंहासन दृढ करीतो। बल हे तरुणास भूषण आहे, पिकलेले केस वृद्धांची शोभा आहे। जखम करणारे घाय आणि वर्मी लागणारे फटके दुष्टतेचे क्षालन करीतात।